नमस्कार श्रोते हो, मी आरजे शीतल आपल्या सगळ्यांचे आजच्या साप्ताहिक कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आठवड्यातील एका साप्ताहिक कार्यक्रमामध्ये आपण साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेत असतो. तर जाणून घेऊया मागील आठवड्यातील महत्त्वाच्या घडामोडी. सुरुवातीला ठळक बातम्या. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने दुय्यम बाजारपेठेतील व्यापाऱ्यासाठी निधी ब्लॉकिंग सुविधा सादर करण्याचा प्रस्ताव मांडणारा सल्लापत्र जारी केला. 2018 मधील एकूण नोंदणीचे आकडे 97.2% वरून 2022 मध्ये 98.4% पर्यंत वाढले. महामारीच्या काळात शाळा बंद असूनही NGO प्रथमद्वारे जारी केलेल्या शैक्षणिक स्थितीचा वार्षिक अहवाल ASER 2022, 2020 आणि 2021 मध्ये शाळा बंद होण्याचा परिणाम तसंच 2022 मध्ये मुलांच्या शाळेत परत जाण्याचा परिणाम नोंदवला गेला आहे. श्रीलंकेच्या कर्ज पुनर्गठन कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी भारताने IMF ला वित्त पुरवठा आश्वासने पाठवले. श्रीलंकेचे 3 मोठे द्विपक्षीय कर्जदार चीन, जपान आणि भारत आहेत. भोपाळ मध्य प्रदेश येथे G20 अंतर्गत Think20 2 दिवसीय बैठकीनंतर भोपाळ घोषणा जारी करण्यात आली. श्रोते हो, 2018 मध्ये स्वाक्षरी केलेला भारत बांगलादेश मैत्री पाईपलाईन प्रकल्प भारतातील पश्चिम बंगालमधील सिलिगुडी आणि बांगलादेशातील दिनाजपूर जिल्ह्यातील पार्वतीपूर यांना जोडेल. बिझनेस टुडे KPMG BT KPMG सर्वोत्कृष्ट बँक सर्वेक्षणद्वारे आयोजित वर्ष 2022 साठी सर्वोत्कृष्ट बँक सर्वेक्षणमध्ये तमिळनाड मार्कटाईल बँक TMB ला सर्वोत्कृष्ट लघु बँक पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला. शुभमन गिल 23 हा न्यूझीलंड विरुद्धच्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात द्विशतक झळकावणारा 5वा भारतीय खेळाडू ठरला आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील द्विपक्षीय नौदल सरावाची 21वी आवृत्ती वरुणा 16 ते 20 जानेवारी 2023 दरम्यान वेस्टर्न सी बोर्डवर आयोजित करण्यात आली होती. G20 अध्यक्षपदाचा एक भाग म्हणून 22 ते 24 जानेवारी 2023 दरम्यान गुजरातमधील गांधीनगर येथे बिझनेस 20 अर्थात B20 ची स्थापना बैठक आयोजित केली जाणार आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर 2022 साठी घाऊक किंमत आधारित चलनवाढ 4.95%च्या 22 महिन्यांच्या निचांकी पातळीवर आली आहे. NTPC रिन्युएबल एनर्जी लिमिटेड अर्थात NTPC REL ने त्रिपुरा सरकारसोबत नवी दिल्ली येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. पखार विकास नियामक प्राधिकरणाने शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी SBI सोबत सामंजस्य करार केला. Viacom 18 ने महिला IPL साठी मीडिया हक्कांसाठी 5 वर्षांसाठी तब्बल 951 कोटी रुपयांची बोली जिंकली आहे. अलीकडेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम IIG विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या स्वायत्त संस्थेला प्रथमच मंगळाभोवती कमकुवत चुंबकीय क्षेत्रात एकाकी लहरी असल्याचा पुरावा सापडला आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेला भारत बिल पेमेंट्स ऑपरेटिंग युनिट म्हणून काम करण्यासाठी RBI कडून अंतिम मंजुरी मिळाली आहे. अलीकडे व्हिडिओ गेमिंग उद्योगातील प्रतिनिधी इलेक्ट्रॉनिक्स माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला एक पत्र लिहून व्हिडिओ गेमला रिअल मनी गेमपासून वेगळे वागवण्याची मागणी केली आहे, ज्यात रिअल पैशाचा समावेश आहे. यानंतर मुख्य बातमीपत्र सविस्तर. सुरुवातीला राष्ट्रीय बातम्या. भारताने PM मोदींवरील विवादास्पद BBC डॉक्युमेंटरी मालिकेचा प्रचार कार्य म्हणून उल्लेख करून निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विवादास्पद BBC माहितीपट मालिकेचा भारताने निषेध केला आणि त्याचा उल्लेख प्रचार कार्य म्हणून केला, ज्याचा उद्देश बदनाम प्रबंध अग्रेषित करण्याचा आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिमंद बागची यांनी साप्ताहिक मीडिया ब्रीफिंग दरम्यान सांगितले की UK च्या काही अंतर्गत अहवालांवर आधारित असलेला हा माहितीपट औपनिवेशिक मानसिकतेचे प्रदर्शन करतो. 2002 गुजरात दंगली दरम्यान UK च्या राष्ट्रीय प्रसारक BBC ने 2 भागांची मालिका प्रसारित केली होती, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळावर टीका केली होती. यानंतर वळूया पुढील बातमीकडे. PM नरेंद्र मोदी यांनी मुंबईत 38,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पाचे उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत विविध क्षेत्रातील 38 1,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. नागरी निवडणुकांपूर्वी पायाभूत सुविधा, शहरी प्रवास आणि आरोग्य सेवेसाठी हे एक मोठे पाऊल आहे. महाविकास आघाडी सरकार बदलल्यानंतर गेल्या वर्षी जूनअखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदींची ही पहिलीच मुंबई भेट होती. यासंबंधित महत्वाचे मुद्दे. BKC मधील MMRDA मैदानावर आयोजित एका समारंभात PM मोदींनी 38,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांचा उद्देश पायाभूत सुविधांचा विकास करणे, शहरी प्रवास सुलभ करणे आणि मुंबईतील आरोग्य सेवा मजबूत करणे हे आहे. त्यांनी 7 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्प आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. सुमारे 12,600 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या मुंबई मेट्रो रेल्वे लाईन्स 2A आणि 7 पंतप्रधानांनी उद्घाटन केले. त्यामध्ये उपनगरीय मुंबईतील अंधेरी येथे दहिसरपर्यंत 35 किलोमीटर लांबीचा उन्नत कॉरिडॉर आहे. शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर असलेल्या 20 आपला दवाखानाचे उद्घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यानंतर राज्यातील बातम्या. छत्तीसगडमधील बस्तरच्या कांगेर व्हॅली नॅशनल पार्कमध्ये दुर्मिळ ऑरेंज बॅट आढळून आले आहे. छत्तीसगडमधील बस्तरमधील कांगेर व्हॅली नॅशनल पार्कमध्ये परळी बोदल गावात केळीच्या मळ्यात एक दुर्मिळ केशरी रंगाची बॅट दिसली. केशरी रंगाची बॅट पेटंट बॅट म्हणून ओळखली जाते. याचे वैज्ञानिक नाव केरीबावला पिकटा असे आहे. यानंतर वळूया पुढील बातमीकडे. केरळमधील उच्च शिक्षण मंत्री आर बिंदू यांनी घोषणा केली की 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलींना 60 दिवसांची प्रसूती रजा मिळेल. केरळमधील उच्च शिक्षण मंत्री आर बिंदू यांनी घोषणा केली आहे की 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलींना 60 दिवसांची प्रसूती रजा मिळणार आहे. महिला विद्यार्थ्यांसाठी आवश्यक उपस्थितीची टक्केवारी मासिक पाळीच्या रजेसह 73% असेल. पूर्वी आवश्यक उपस्थितीची टक्केवारी 75% इतकी होती. यानंतर आंतरराष्ट्रीय बातम्या. UNGA ने एज्युकेशन फॉर डेमोक्रेसी नावाचा ठराव स्वीकारला, सो प्रत्येकाच्या शिक्षणाच्या अधिकाराची पुष्टी करतो. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने अर्थात UNGA ने एज्युकेशन फॉर डेमोक्रेसी नावाचा ठराव मंजूर केला, जो प्रत्येकाच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी पुष्टी करतो. भारताने सहप्रायोजित केलेला ठराव सर्वांसाठी शिक्षण लोकशाहीच्या बळकटीसाठी योगदान देतो हे ओळखतो. ठराव सदस्य राष्ट्रांना त्यांच्या शैक्षणिक दर्जामध्ये लोकशाहीसाठी शिक्षण समकालीन करण्यासाठी प्रोत्साहित करतो. अरुणा मिलर मेरीलँडच्या पहिल्या भारतीय अमेरिकन लेफ्टनंट गव्हर्नर बनल्या आहेत. अरुणा मिलर यांनी अमेरिकेच्या राजधानीला लागून असलेल्या मेरीलँड राज्यात लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून शपथ घेणारी पहिली भारतीय अमेरिकन राजकारणी बनून इतिहास रचला आहे. मेरीलँड हाऊसच्या माजी प्रतिनिधी असलेल्या अरुणा 58 जेव्हा डेमोक्रॅट राज्याच्या 10व्या लेफ्टनंट गव्हर्नर बनल्या तेव्हा त्यांनी इतिहास घडवला. आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळा FITUR 2023 माद्रिदमध्ये सुरू झाला. FITUR हे पर्यटन व्यावसायिकांसाठी जागतिक बैठकीचे ठिकाण आहे आणि लॅटिन अमेरिकेतील इनबाउंड आणि आउटबाउंड मार्केटसाठी प्रमुख व्यापार मेळा आहे. FITUR हा जगातील दुसरा महत्त्वाचा पर्यटन मेळा आहे. प्रत्येक आवृत्तीत सुमारे 10,000 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या भाग घेतात आणि कार्यक्रमाच्या वेगवेगळ्या दिवसांमध्ये 50,000 अधिक अभ्यागत आहेत. स्पेनमधील माद्रिदा येथे हा मेळा आयोजित करण्यात आला आहे. श्रोते हो, सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी या संबंधित महत्त्वाचे मुद्दे. स्पेन सरकार एकात्मक संसदीय घटनात्मक राजेशाही आहे, तर माद्रिद ही स्पेनची राजधानी आणि स्पेनचा Felipe VI हा स्पेनचा राजा आहे, तर स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज हे आहेत. भारतीय अमेरिकन वकील जननी रामचंद्रन या कलर सिटी काउन्सिलच्या पहिल्या LGBTQ महिला बनल्या आहेत. 30 वर्षीय भारतीय अमेरिकन वकील जननी रामचंद्रन अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील ओकलँड सिटी काउन्सिल सदस्य म्हणून शपथ घेणारी सर्वात तरुण आणि LGBTQ महिला म्हणून उदयास आली आहे. तिने उद्घाटन समारंभात जिल्हा 4 ओकलँड सिटी काउन्सिल सदस्य म्हणून साडी नेसून औपचारिक शपथ घेतली. यानंतर वळूया पुढील बातमीकडे. भारत बांगलादेश मैत्री पाईपलाईन डिझेल पुरवठा सुरू करणार आहे. भारत बांगलादेश मैत्री पाईपलाईन या वर्षाच्या जूनमध्ये प्रायोगिक तत्वावर बांगलादेशला डिझेलचा पुरवठा सुरू करेल असे ऊर्जा राज्यमंत्री नसरुल हमीद यांनी सांगितले. नसरुल हमीद यांनी ढाका येथील राष्ट्रीय संसदेसमोर लेखी चौकशीला उत्तर दिले की भारतातून इंधन आयात करण्यासाठी 131.5 किलोमीटर लांबीची पाईपलाईन बांधण्यात आली आहे. 5 किलोमीटर पाईपलाईन बांगलादेशात आहे आणि 5 किलोमीटर भारतात आहे. या पाईपलाईनद्वारे डिझेल आयात पूर्व कमिशनिंग आधीच सुरू आहे. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष गुएन जुआन फुक यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. सततच्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेमुळे व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष गुएन जुआन फुक यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. व्हिएतनाममध्ये भ्रष्टाचार विरोधी मोहिमेमुळे अनेक मंत्र्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. अध्यक्ष फुक यांच्या 2 उपपंतप्रधानांनी यापूर्वी राजीनामा दिला होता. श्रोतेहो, व्हिएतनामची राजधानी हनोई ही आहे तर व्हिएतनामचे चलन व्हिएतनामी डोंग. संयुक्त अरब अमिराती भारतीय रुपयात तेलविरहित वस्तूंचा व्यापार करण्यासाठी भारतासोबत लवकरच चर्चा करत आहे. संयुक्त अरब अमिराती भारतीय रुपयात तेलविरहित वस्तूंचा वापर करण्यासाठी भारताशी लवकर चर्चा करत आहे असे परराष्ट्र व्यापार मंत्री डॉक्टर थानियल झेओदी यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दाओस येथे सांगितले. मंत्री म्हणाले की चीनसह इतर देशांनीही तेलविरहित व्यापार देयके स्थानिक चलनात सोडवण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. ते पुढे म्हणाले की UAE पहिल्या तिमाहीत कंबोडियाशी व्यापार करार पूर्ण करण्याची आशा करत आहे. यानंतर नियुक्ती संबंधित बातम्या. प्रवीण शर्मा यांची राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. प्रवीण शर्मा यांची आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आयुष्मान भारत डिजिटल मिशनमध्ये संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार शर्मा यांची पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून किंवा पुढील आदेश संपेपर्यंत 5 वर्षांच्या कालावधीसाठी केंद्रीय कर्मचारी योजनेअंतर्गत या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर अर्थव्यवस्था संबंधित बातम्या. EY अहवालानुसार 2047 पर्यंत भारत $26 ट्रिलियन अर्थव्यवस्था होईल. अर्न्स्ट अँड यंग यांनी India@$100 US $26 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या संभाव्यतेची जाणीव करून देणारा अहवाल प्रसिद्ध केला. देशाच्या स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षात 2047 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था GDP US$26 ट्रिलियन पर्यंत पोहोचेल. दरडोई उत्पन्न US$15,000 पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. यानंतर विज्ञान व तंत्रज्ञान संबंधित बातम्या. IIT मद्रास इन्क्युबेटेड फर्मने भार OS नावाची स्वदेशी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम विकसित केली आहे. IIT मद्रास इन्क्युबेटेड फर्मने भार OS नावाची स्वदेशी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम विकसित केली आहे, जी कठोर गोपनीयता आणि सुरक्षा आवश्यकता असलेल्या संस्थांना प्रदान केली जात आहे आणि जेथे वापरकर्ते संवेदनशील माहिती हाताळतात अशा वापरकर्त्यांना खासगी 5G नेटवर्कद्वारे खासगी क्लाउड सेवांमध्ये प्रवेश आवश्यक आहे. भारोस हे जनडीके ऑपरेशन प्रायव्हेट लिमिटेड अर्थात जॅट कोप्सद्वारे विकसित केले गेले आहे, जे IIT मद्रासद्वारे उष्मायन केले गेले. फाउंडेशनला भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग इंटर डिसिप्लिनरी सायबर फिजिकल सिस्टीमवरील राष्ट्रीय मिशन अंतर्गत निधी दिला जातो. यानंतर वळूया पुढील बातमीकडे. एअर इंडियाचा एअरबस बोईंग सोबतचा मेगाजेट डील इंजिन कॉस्ट वादामुळे स्थगित झाला. एअर इंडिया लिमिटेडने एअरबस SE 500 विमानांची ऑर्डर दिली आहे आणि बोईंग कंपनीने 737 MAX पॉवर देणाऱ्या इंजिन निर्मात्यांनी नागरी उड्डाणाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या एकल खरेदीपैकी एक खरेदी रोखून धरली आहे. टाटा बोईंग एरोस्पेसने भारतीय लष्कर AH-64 अपाचीसाठी पहिले फ्यूजलेज वितरण केले आहे. टाटा बोईंग एरोस्पेस लिमिटेडने हैदराबादमधील त्यांच्या अत्याधुनिक सुविधेतून भारतीय लष्कराने मागवलेल्या 6 AH-64 अपाचे ॲक्ट हेलिकॉप्टरसाठी पहिले फ्यूजलेस वितरित केले आहे. बोईंग AH-64 अपाचे हे अमेरिकन ट्विन टर्बोशाफ्ट ॲक्टर हेलिकॉप्टर आहे, ज्यामध्ये टेलिव्हील प्रकारच्या लँडिंग गिअर व्यवस्था आहेत आणि 2 क्रूसाठी 1 टॅडम कॉकपीट आहे. यात लक्ष संपादन आणि नाईट विजन सिस्टमसाठी नाक माउंटेड सेन्सर सूट आहे. यानंतर वळूया पुढील बातमीकडे. पुरस्कारासंबंधित बातम्या. गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्वोत्कृष्ट शाश्वत ग्रीनफील्ड विमानतळ पुरस्कार मिळाला. GMR एअरपोर्ट्स इन्शुरन्स लिमिटेडची उपकंपनी असलेल्या GMR गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडद्वारे निर्मित न्यू गोवा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ॲसोचॅम 14व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत विमानचालन शाश्वतता आणि पर्यावरण अंतर्गत प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट शाश्वत ग्रीनफील्ड विमानतळ पुरस्कार जिंकला. नवी दिल्ली येथे नागरी विमानतळ वाहतूक 2023 हा पुरस्कार दिला जात आहे. हा पुरस्कार GGIAL द्वारे शाश्वततेची मूलभूत संकल्पना राबविण्यासाठी घेतलेल्या उत्कृष्ट उपक्रमांसाठी प्रदान करण्यात आला. परिषदेदरम्यान केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि सहभागींच्या उपस्थित GGIAL मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान केले. नेपाळी डॉक्टर संदूक रुईत यांनी मानवतेच्या सेवेसाठी बहरीनचा ISA पुरस्कार जिंकला. हिमालयीन मोतीबिंदू प्रकल्पाचे सहसंस्थापक डॉक्टर संदूक रुईत यांना सेवा टू ह्युमॅनिटीसाठी ISA पुरस्कार मिळाला आहे, जो बहरीनचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पुरस्कारामध्ये USD 1 दशलक्ष रोख गुणवत्ता प्रमाणपत्र आणि सुवर्ण पदक आहे. दूरस्थ डोळ्यांच्या शिबिरामध्ये उच्च गुणवत्तेच्या मायक्रोसर्जिकल प्रक्रिया वितरित करण्यात ते अग्रणी आहेत. त्यांनी आधुनिक डोळ्यांची काळजी आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील देशातील परवडणारी आणि उपलब्ध करून दिली आहे. अहवाल व निर्देशांकासंबंधित बातम्या. ब्रँड गार्डियनशिप इंडेक्समध्ये मुकेश अंबानी भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आणि जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अब्जाधीश मुकेश अंबानी यांनी मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला आणि गुगलचे सुंदर पिचाई यांना मागे टाकत ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स 2023 भारतीयांमध्ये क्रमांक 1 आणि जागतिक स्तरावर दुसरा क्रमांक मिळवला आहे. नेव इंडियाचे CEO जेन्सन हुआंग जागतिक स्तरावर या यादीत अव्वल, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला तिसऱ्या स्थानावर आहेत. यानंतर वळूया पुढील बातमीकडे. 115 वर्षीय ब्रान्यास मोरेरा जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती ठरल्या आहेत. युनायटेड स्टेटमध्ये जन्मलेल्या स्पॅनिश पंजोबांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 115 वर्षांची जागतिक सर्वात वृद्ध व्यक्ती बनली आहे. मारिया ब्रान्यास मोरेरा नावाच्या महिलेचा जन्म मार्च 1907 US झाला होता आणि सध्या ती स्पेनमध्ये राहते. 19 जानेवारी 2023 श्रीमती मोरेरा यांचे वय 115 वर्षे 321 दिवस आहे. यानंतर वळूया पुढील बातमीकडे. राष्ट्रीय बातम्या. संसद खेल महाकुंभ 2022-23 दुसऱ्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संसद खेळ महाकुंभ 2022-23 दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले. 2021 बस्तीचे खासदार हरीश द्विवेदी उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात संसद खेळ महाकुंभ 2022-23 आयोजन करण्यात आले आहे. खेळ महाकुंभमध्ये कुस्ती, कबड्डी, खो खो, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी, हॉलीबॉल, हँडबॉल, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, टेबल टेनिस इत्यादी इनडोअर आणि आउटडोअर दोन्ही खेळांमधील विविध स्पर्धांचा समावेश आहे. खेळ महाकुंभादरम्यान निबंध लेखनासह चित्रकला, रांगोळी काढणे यासारख्या अनेक स्पर्धा आहेत. जम्मू काश्मीर हे ई गव्हर्नन्स मोडमध्ये पूर्णपणे शिफ्ट होणारे पहिले भारतीय केंद्रशासित प्रदेश बनले आहे. जम्मू आणि काश्मीर हे भारतातील पहिले केंद्रशासित प्रदेश बनले आहे, ज्याने प्रशासनाच्या डिजिटल पद्धतीकडे पूर्णपणे स्विच केले आहे, जे प्रशासनाच्या डिजिटल परिवर्तनाच्या मार्गावर आहे. जम्मू आणि काश्मीरमधील सर्व सरकारी आणि प्रशासकीय सेवा सध्या फक्त डिजिटल पद्धतीने दिल्या जातात. राज्य प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वावर कोणतीही सेवा अनुपलब्ध राहणार नाही आणि अर्जदारांना सरकारी कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही. तर श्रोते हो, या बातमीसोबतच आजच्या सत्रात मी आपल्या सगळ्यांची रजा घेते. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटू एका नवीन कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.